खंड चौथा प्रकरण 18 एका पुस्तकाचा विलक्षण परिणाम। या प्लेगमुळे गरीब हिंदी लोकांवरील माझे वजन, माझा धंदा आणि माझी जबाबदारीही वाढली। शिवाय युरोपियन लोकांशी वाढत असलेल्या माझ्या काही ओळखी इतक्या निकटच्या होत गेल्या की त्यामुळेही माझी नैतिक जबाबदारी वाढू लागली। वेस्टची ओळख मी निरामिष भोजनगृहामध्ये केली होती। पोलाकच्या बाबतीतही तसेच घडले। एके दिवशी मी ज्या टेबलाशी बसलो होतो तेथून दूरच्या एका टेबलाशी एक तरुण गृहस्थ जीवित होते। त्यांनी मला भेटण्याच्या इराद्याने नावाची चिठ्ठी पाठविली। मी त्यांना माझ्या टेबलावर बोलाविले। ते आले आणि म्हणाले, मी क्रिटिकचा उपसंपादक आहे, तुमचे प्लेग संबंधीचे पत्र वाचून मला तुम्हाला भेटण्याची फार इच्छा झाली, आज मला ती संधी मिळाली। मिस्टर पोलाकच्या मनमोकळेपणामुळे मी प्रथमदर्शनीच त्यांच्याकडे आकर्षिला गेलो। त्याच रात्री आम्ही एकमेकांचे पुरे परिचित झालो आणि जीवनासंबंधीच्या आमच्या विचारांमध्ये आम्हाला फारच साम्य दिसून आले। त्यांना साधी राहणी आवडत होती। अमुक एक गोष्ट बुद्धीला पटली म्हणजे तिचा अंमल करण्याच्या बाबतीत त्यांची शक्ती आश्चर्य वाटण्यासारखी होती। त्यांच्या आयुष्यातील काही फेरफार त्यांनी झटदिशी करून टाकले। इंडियन ओपिनियनचा खर्च वाढत चालला होता। वेस्टनी कळविलेल्या हकीकतीने मी चकित झालो। त्यांनी लिहिले, तुम्ही सांगितले तशा तऱ्हेचा नफा या कामात नाही, उलट मला नुकसानच दिसत आहे। जमा खर्चाच्या वह्या अव्यवस्थित आहेत, उधारी पुष्कळ आहे, पण तिला शेंडा बुडखा काही नाही, पुष्कळ फेरफार करावे लागतील, पण या हकीकतीने तुम्ही घाबरण्याचे कारण नाही। माझ्याकडून होईल तेवढी व्यवस्था मी करतो। नफा नाही म्हणून हे काम मी सोडीन असे मुळीच नाही। नफा दिसत नसल्यामुळे वेस्ट मर्जी लागल्यास काम सोडण्यास मोकळे होते। तसे करण्याबद्दल मी त्यांना मुळीच दोष देऊ शकलो नसतो। एवढेच नव्हे तर तपास न करता काम फायद्यात आहे असे सांगितल्याबद्दल मला दोष देण्याचाही त्यांना अधिकार होता। असे असताही मला झोंबेल असा एक शब्दही ते कधी बोलले नाही। पण मला वाटते या नवीन माहितीमुळे मी विचार न करता विश्वास टाकणारा आहे असे वेस्टनी ठरविले असेल। मदनजीतच्या समजाबद्दल चौकशी न करता केवळ त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मी वेस्टपाशी नफ्याची गोष्ट बोललो होतो। मला वाटते सार्वजनिक काम करणाऱ्याने असा विश्वास न ठेविता ज्याचा स्वतः तपास केला असेल असलीच गोष्ट बोलली पाहिजे। सत्याच्या पुजाऱ्याने फारच दक्षता ठेविली पाहिजे। स्वतःची पूर्ण खात्री झाली नसताना दुसऱ्याच्या मनावर मर्यादेपलीकडे परिणाम करणे यापासून सत्याला हानी पोचते। मला सांगण्यास दिलगिरी वाटते की हे समजत असूनही उतावळेपणाने विश्वास टाकून काम चालविण्याचा माझा स्वभाव मी पूर्णपणे सुधारू शकलो नाही। त्यात मला स्वतःच्या शक्तीपलीकडे काम करण्याचा लोभ हा दोष दिसतो। या लोभामुळे माझ्यापेक्षाही माझ्या सोबत्यांची अधिक पंचाईत होत आली आहे। वेस्टचे अशा तऱ्हेचे पत्र आल्यामुळे मी नाताळला जायला निघालो। पोलाकना आता माझ्या सर्व कारभाराची माहिती झालीच होती। ते मला पोचवायला स्टेशनवर आले होते आणि हे पुस्तक प्रवासात वाचण्यासारखे आहे, ते वाचून काढा, तुम्हाला ते आवडेल असे म्हणून त्यांनी रस्किनचे अन टू धिस लास्ट हे पुस्तक माझ्या हातात दिले। हे पुस्तक वाचण्यास सुरू केल्यानंतर माझ्याने ते सोडवेच ना, त्याने मला भरूनच टाकले। जोहानिसबर्ग ते नाताळ 24 तासांचा रस्ता आहे। ट्रेन संध्याकाळी डर्बनला पोचली, पोचल्यानंतर सबंध रात्रभर झोप येईना। पुस्तकात दर्शविलेले विचार अंमलात आणण्याचा विचार ठरला। यापूर्वी रस्किनचे एकही पुस्तक मी वाचले नव्हते। विद्यार्थी दशेत अभ्यासाच्या पुस्तकापलीकडे माझे वाचन नाहीसारखेच म्हणता येईल। कर्मभूमीमध्ये प्रवेश केल्यानंतर वेळ फार थोडा मिळे, त्यामुळे आज मितीलाही असेच म्हणता येईल की माझे पुस्तकाचे ज्ञान फारच तुटपुंजे आहे। सहजासहजी किंवा निरुपायास्तव पाळल्या गेलेल्या या संयमामुळे माझे काही एक नुकसान झालेले नाही अशी माझी समजूत आहे। पण जी थोडीशी पुस्तके मी वाचली आहेत ती चांगली पचविली आहेत असे म्हणता येईल। अशा पुस्तकांपैकी हे एक पुस्तक असे म्हणता येईल। की ज्याने माझ्या जीवनामध्ये तत्काळ महत्वाचा रचनात्मक फेरफार घडवून आणला. पुढे मी त्याचे भाषांतरही केले व ते सर्वोदय या नावाने छापलेले आहे. माझी अशी समजूत आहे की जी गोष्ट माझ्यामध्ये खोल भिनलेली होती तिचेच स्पष्ट प्रतिबिंब मला रस्किनच्या या ग्रंथरत्नामध्ये पाहावयास मिळाले. त्यामुळे त्याने माझ्यावर संपूर्ण ताबा मिळविला आणि त्याच्यातील विचारांची अंमलबजावणी माझ्याकडून करविली. आपल्यामध्ये ज्या सद्भावना सुप्त असतात त्या जागृत करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये असते तो कवी होय. सर्व कवींचा सर्वांवरच सारखा परिणाम होत नाही, कारण सर्वांमध्ये सर्वच चांगल्या भावना एकसारख्या प्रमाणात नसतातच. सर्वोदयाचे सिद्धांत मी समजलो ते असे: एक, सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. दोन, वकील काय किंवा न्हावी काय, दोघांच्याही कामाची किंमत सारखीच असली पाहिजे, कारण पोटा पाण्याचा हक्क दोघांनाही सारखाच आहे. तीन, साधे अंग मेहनतीचे शेतकऱ्याचे जीवन हेच खरे जीवन होय. पहिली गोष्ट मला माहीत होती, दुसरी मला अंधुक दिसत होती, तिसरीचा मी विचारच केला नव्हता. पहिलीमध्ये दुसऱ्या दोन्ही समाविष्ट आहेत हे मला सर्वोदयाने दिव्यासारखे स्पष्ट दाखविले. प्रभात झाली आणि या विचारांच्या अंमलबजावणीच्या प्रयत्नाला मी लागलो.